सर नमस्कार नमस्कार
सर गुड मॉर्निंग नमस्कार
गुड मॉर्निंग बोला
काही नाही त्या दिवशी तुम्ही म्हणाल होतात की मी त्या रात्रीशी साईडला चाललो तर काही मिळालं का तुम्हाला?
नाही नाही नंतर गेलो नाही मी.
अच्छा ओके.
कारण तुम्ही म्हणले बऱ्यापैकी फुल असतात.
हो कारण मी बाकीचं पण आमच्या ज्या काही झालेल्या आहेत तर तिकडे पण चौकशी केली की कुठे काही रिसेल विसेल आहे का तर नाहीच सर कुठे.
बर ओके. अच्छा
एक वन बी एच के माझ्याकडे आहे. वन बी एच के बावधनला हायवेला बावधनला
बावधन
तिथे वन बी एच के आहे. तो साधारण 59-60 पर्यंत जातो तो. आणि
फॉरेस्ट
नाही फॉरेस्ट ट्रेल नाही फॉरेस्ट ट्रेल पुढे गेलं तुमचं हे मुंबईकडे जाताना हायवे वरती
बावधन म्हणजे चांदणी चौक.
हा चांदणी चौकातनं मुंबईकडे जाताना हायवेला लागायचं.
बर
हायवेला लागले की पुढे होंडाची शोरूम आहे त्याच्या आतमध्ये ती आमची एक स्कीम आहे.
बर
तर
तिथे काय काय फॅसिलिटी?
सेम सेम सगळ्या फॅसिलिटी अथर्शीला सगळीकडे सेम असतात.
काय काय सांगा ना.
म्हणजे खालती कॅन्टीन आहे डॉक्टर ऑन कॉल आहे अँब्युलन्स आहे बाकी अटेंडन्स तिथे असतो.
ज्या काही
अटेंडन्स म्हणजे तिथे मॅनेजर असतो एक लोकल कंटिन्युअस.
ओके.
आणि मग तुम्हाला बाकी
बाकीचे पेशंट पेशंट म्हणण्यापेक्षा जी लोक राहतात ती कशा टाईपची असतात?
नाही त्याचं तर अर्धं अर्ध पोझिशन चालू झालेलं आहे आता जस्ट कारण ती आता नवीनच होती. तर त्यातलं हा एक फ्लॅट आहे म्हणजे एक दोन महिन्यात मी तुम्हाला पोझिशन देऊ शकेन कारण त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट साठी अप्लाय केलेलं आहे. त्याचं पार्ट पार्ट मध्ये कम्प्लिशन येतात त्याच्यामुळे दोन महिन्यात मी तुम्हाला त्याचं पोझिशन देऊ शकेन.
बाकीच्या फॅसिलिटी अजून सुरू व्हायचे का झालेले
झाले 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 सगळ्या ज्या दिवशी आम्ही पहिलं पोझिशन देतो त्यावेळेला सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल करतो.
तिथं काय म्हणतो आपण नर्सेस वगैरे सगळे 24 आवर्स मिळतात
सांभाळायला. हो हो सगळं मिळेल.
तिथल्याच असतात का बाहेर मिळतात?
नाही तिकडच्याच आजूबाजूच्या. आता कारण तो तिकडे सगळं ते बावधनच हे आहेच ना.
हो
आणि आम्ही कम्प्लीट त्याची स्क्रुटिनी करतो आणि मगच घेतो.
अच्छा बेड रिटर्न पेशंटला ते सगळं लागणार म्हणून म्हणलं.
हो 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 आपण हवं तर तुम्हाला केवळ वेळ सांगा मी तुम्हाला घेऊन जातो तिथे.
बर ठीक आहे.
तुम्ही कुठे राहता?
मी सन सिटी सन ऑर्बिट.
अच्छा
संतोष हॉल.
हा मग आपण कुठेतरी असं चांदणी चौकात हायवेला वगैरे भेटलो मी इकडनं येईन तुम्ही तिकडनं या तसंच मग पुढे लगेच घेऊन जाईन तुम्हाला.
ओके.
कधी जायचं मला सांगा.
सांगतो मी सांगतो.
चालेल उद्या फोन करू.
येस 5 दवाखान्यात आहे. मी 2-3 दिवसात सांगतो.
चालेल चालेल. आणि आपलं ते पाशांचं पण सुस रोडचं तुम्हाला ते कमर्शियल बघायचं होतं ते.
हो दोन्ही बघून घेऊ.
हा म्हणजे मग वेळ असेल तर तेवढा तसा काढा.
हो
तुम्हाला
दाखवून दोन्ही बघून घेऊ. येस येस
चालेल चालेल. ओके गुड.